ओद्याय 5 मोकळा ओरा हटी ख्रिस्ते अफाल आपे सुटका कोली हे या हटी त्यामाय टिकी रोवा गुलाम गिरे जोहरा तोळे पासा सापडा हमा देखा आयपोल तुम्हाल आखू का जर तुम्हाय सुनता कोयले दी तर तुम्हाल ख्रिस्ता काय फायदो होणार नाय सुनता कोई लेणारा योक योका महाल आय पासा नोक्की आखू का तू बादी नीमा चोपडे पुरमाने चाला बांधालो हे ज्या तुम्हा नीमा चोपडे को सोती ओरा था त्या तुम्हा ख्रिस्ता पाने सुटी गोईला है तुम्हा दोये पाने दूर जायला हता आमा ते बोर से कोई ख्रिस्त असने सोती पोना आशा दोईन वाट एज है कहा का ख्रिस्त इसुमाय सुनता काय कामी नाय एन सुनता कोई नाय ले दी ती भी कामा नाय तर मोये कोई काम कोनार जो बोरसो तोज फोकत है तुम्हा हरा वागू आता पासे तुम्हाय खोरे पोना मानवा नाय या हटी तुम्हाल कुई फिरविहा तुम्हाल हादनारा योकल नाही वाय ओला खुमीर बादा मोगलला कुटाल फुगाडी देहे मान मालकामा तुमे बदल ओहडो बोरसो हे का तुमा बिहिरो काय विचार मोनामा आणार नाय एन तुम्हाल गोटावमाय पाडणार पासो तो कुबिरोवे देवत्याल शिक्षा करी बहाय आय आजू हुदू सुनते बदल आखू तर मान आजू कहा सोतवाडता ते कोई रोता ते मोता खांबा अडथळो निंगी गोयलो हे मा मोरजी ओहडी ओय रोई हि का ज्या तुम्हाल ताराज देता त्याहाय सोताल बोच किलेवा बहाय तुम्हाल मोकळेपणा हटी हादला है तरी त्या मोकळेपणा माय आंगा मोरजेल वाव मिळा दहामा तर मोये कोय योक बिहरा दास बोना कहा का जे कोय सोतावो ते कोय तो शेजाऱ्या मोया को इकोज वचन पाळणे कोय बादी नीमा चोपडी पुरी पाळवामाय हे पेन जर तुम्हा योग बिहरा चावता ऐन खाई टाकता ते योग बिहरा थे कोय योग बिहरा नाश ना होय या हटी सांभाळा आय तुम्हाला खू आत्मे को चाला तोवे तुम्हा अंगा मोरजी पुरी कोणाराज नाय कहा का अंगा मोरजी आत्मा विरुद्ध है एन आत्मा अंगा विरुद्ध है ये योग बिहरा विरुद्ध है ते या हटी का जी काय तुम्हा मोरजी को था ती काय तुम्हे आथे को ओवा नाय तुम्हा चोखे आत्मे को चालाला हेता ते तुम्हा नीमा चोपडे ताबामा नाय आम्ही अंगा कामे उघड है ते ये का शिनाळी खराब विचार शिनाळी विचार मूर्तीपूजा डाकणे दुश्मानी तक्रार रोग थोट्टा बाजू दोनारा फूट पाडणारा एवो साकटाय चैनबाजी एन ओहडे जाते कामे या बदल माय पोयला जे को आखलाता आजोबे आगला आखित होऊ का जे ओहडे कामे कोते है त्याहाल देवा राजा वतळ मिळणार नाही पेन चोखा आत्मा फळ ई है मोया खुशी समाधान हावना मायाळपोना हारापोन बोरसेदारपोना गोरबाय मोन ताबामा थोना ई हे ओहडे गोठे विरुद्ध नीमा चोपडी नाय एन ज्या ख्रिस्त इसुमा है त्याहाय आपे पापी स्वभाव त्याहा मोरजे आरे मोता खांबाव चोडवी देनलो है जर आपा आत्मे को जीवझे त्या आत्मे को चालवा आपा योग बिहराल चेतवीन योग बिहरा एव कोईन खोटी बोडाए मोरजी कोणारा ओहडा ओवा नाही